नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्यावेलो प्रचार नेट घेत आसा. भाजपाचो जाहीरनामो हो नवो आत्मनिर्भर आणि विकसित भारत निर्माण करपाची हमी आसा असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. फुडारांत जनरेटर इन्व्हर्टर बसोवपाक वीज खात्याकडल्यान परवानगी घेवप सक्तीचे आसा अशी शिटकावणी वीज खात्यान दिल्या. तरणाट्यांनी पर्यावरणाची जतनाय घेऊन त्याची राखण करची असो उलो राज्यपालांनी मारला. आणि सुदैवा दिल्ली एफसी पंगडाक हारोवन गोयच्या डेम्पो स्पोर्ट्स क्लबान आय लीग सर्तीत सुवात मेळयल्या. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्यावेलो प्रचार नेट घेत आसा. रॅली आणि रोड शो वरवीं राजकीय पक्षांचे वडील फुडारी आपल्या उमेदवारांचो प्रचार नेटान करीत आसात. घरघरांनी वचून मतदारांच्यो भेटी घेऊन आपलो जाहीरनामो सादर करीत मतदारांचो कौल मेळोवपाचो यत्न करीत आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कर्नाटकातल्या बेळगावी जाल्ल्या जाहीर सभेत वांटेकार जावन भाजपा उमेदवाराचो प्रचार केलो. फाटल्या 10 वर्सांत भाजपा सरकारान ल्हान शेतकारांक तांच्या शेतकार उत्पादक संघटनेच्या माध्यमातल्यान खर्च उणो करपा खातीर आनी कृषी उत्पादना खातीर बाजारपेठ उक्ती करून दिवपाक मदत केल्या. तेचपरी 10 कोटी परस आनीक अधिक महिला आपवावरपी गटांक अर्थिक मदत केल्ल्याची माहिती तांणी सभेत उलयताना दिली. तशेंच इथेनॉलाचे इंधनांत मिश्रण करून शेतकारांनी 70,000 कोटी जोडले अशें तांणी मुखार सांगले. इतले मजगतीं प्रधानमंत्र्यांनी काल गोंयांत साकवाळे वाठारांत घडोवन हाडिल्ल्या भौशीक सभेत मतदारांक मार्गदर्शन केले. हे वेळार उलयतना घरदार नाशिल्ल्या 3 कोटी जनतेक फुडाराक घर बांदून दितले अशी घोषणा तांणी आपले उलोवपांतल्यान केली. देशांत अजूनय खुपशे नागरिक बेघर आसा. तांकां स्वताचे अशें घर मेळोवन दिवपा खातीर फुडाराक ही येवजण चालीक लायतलो अशें तांणी म्हळां. आयज गोंयांत 100% उदक, वीज आनी हेर सुविधा दिल्ल्यो आसा. आतां फुडाराक 100% गॅस कनेक्शन येवजण चालीक लायतले. 70 वर्सां पिरायेचे ज्येष्ठ नागरिकांक 100% फुकट वैजकीय सुविधा मेळोवन दिवपाचें उतर मोदी हांणी दिलें. नुस्त्याकार भावा खातीर 100% विमो काडपाचें उतरूय तांणी दिलें. पर्यटना खातीर खाशेली तजवीज करतना गोंयांकूय ताचो फायदो मेळोवन दिवपा खातीर लग्न सुवाळे गोंयांत जावचे म्हण वेड इन इंडिया येवजण चालीक लावपाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली. भाजपाचो जाहीरनामो हो नवो आत्मनिर्भर आणि विकसित भारत निर्माण करपाची हमी आसा असे भाजपाचे वडील फुडारी तशेंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. आयज अहमदाबादेत एका पत्रकार परिशदेंत मंत्री सिंग उलयताले. 2024 वर्साची ही लोकसभा वेंचणूक देशांत घटमूट आनी विश्वासार्ह लोकशायेचे मानक जावपा खातीर तयार आसा. देशांत भ्रष्टाचाराक आळो घालपाचे आनी 25 कोटी परस अधिक लोकांक गरिबीतल्यान भायर काडिल्ल्याचे श्रेय भारत भाजप सरकाराक वता अशें तांणी म्हळां. 2014 वर्सा भाजप सरकार सत्तेर आयले. ईडीन 1,00,000 कोटी परस अधिक मालमत्ता जप्त केल्या अशी माहिती मंत्री सिंग हांणी आपल्या उलोवपांतल्यान दिली. गरिबी निर्मुलनात काँग्रेस पक्ष अपेशी थारला असो आरोप मंत्री सिंग हांणी ह्या वेळार केलो. काँग्रेस पक्ष 50 वर्सां परस चड काळ सत्तेत असूनय देशातली गरिबी पयस करूंक शकलो ना. फुडल्या 5 ते 10 वर्सां भितर देशातली गरिबी पुरायपणान सोपोवचेले उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाचे आसा अशेंय मंत्री सिंग हांणी सांगले. गरिबीच्या फाटभुयेवयली व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचेर देशाचे प्रधानमंत्री जाली हाचे वयल्यानच लोकशायेची खरी तांक दिसून येता अशेंय तांणी प्रसारमाध्यमाकडेन उलयताना सांगले. फुडारांत जनरेटर इन्व्हर्टर बसोवपाक वीज खात्याकडल्यान परवानगी घेवप सक्तीची आसतली. परवानगी बगर ते बसयले आनी जिवीत वा वित्तहानी जाली जाल्यार पुराय तरेन वीज गिरायक जापसालदार आसतले. अशा गिरायकांचेर दिवाणी वा फौजदारी खोटलो घालतले अशी शिटकावणी वीज खात्यान दिल्या. शुक्रारा खात्यान वीज निर्मिती करपी विविध उपकरणा संबंधात सुचोवणी जारी केल्या. कांय दिसां आदीं वाळशी दिवतले वीज खांब्यार दुरुस्ती खातीर चडिल्ले लायनमॅन मनोज दामावलीकार हांकां विजेचे चोक लागिल्ल्यान मरण आयिल्ले. ह्या वाठारांतल्या एका आस्थापनाच्या इन्व्हर्टराचे कनेक्शन योग्य नाशिल्ल्यान तातूंतल्यान रिव्हर्स सप्लाय आयिल्लो. ते खातीर दामावलीकार हांकां विजेचो शॉक लागून मरण आयिल्ले. हे फाटभुयेर खात्यान ह्यो सुचोवण्यो जारी केल्यात. हे आदीं खात्यान 2019 लेगीत ह्यो सुचोवण्यो जारी केल्ल्यो. ते प्रमाण वीज गिरायकांक जनरेटर बसोवचे आदीं खात्याची परवानगी घेवप गरजेचे आसा. तांकां वीज निर्मिती करपी उपकरणां जोडचे आदीं तांची तांत्रीक आनी हेर माहिती खात्याक दिवप लेगीत गरजेचे आसा. खात्याकडल्यान लेखी परवानगी मेळ्ळ्या उपरांतूच अशीं उपकरणां वापरपाक मेळटलीं. उपकरणातली वीज खंयचेच परिस्थितीतल्यान खात्याच्या वितरणात रिव्हर्स पद्धतीन येवची न्हय हे खातीर कांय उपकरणां आसप गरजेचे आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तरणाट्यांनी पर्यावरणाची जतनाय घेवन ताची राखण करची असो उलो गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांणी तरणाट्यांक मारला. आपल्या पूर्वजांनी प्रस्थापीत केल्ल्या रुखावळींचो समृद्ध वारसो तरणाट्यांनी मुखार चलोवचो अशें तांणी मुखार सांगले. दोना पावला राजभवनात घडोवन हाडिल्ल्या पारंपारीक वृक्षारोपण वृक्ष विज्ञानिका सदासू या परिसंवादाचे उक्तावण केले उपरांत राज्यपाल उलयतले. आयचे लोकसंख्येच्या 30% 35 वर्ष पिराये सकयले तरणाटे आसात. चडशे विद्यार्थी आशिल्ल्यान तशेंच लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हूण वळख आशिल्ल्या आमच्या देशा खातीर तो एक मोलादीक स्रोत आसा अशें राज्यपालांनी मुखार म्हळां. महात्मा गांधीजींची याद काढून धर्तरी हवा भूंय आनी उदक हे आयच्या पूर्वजांकडल्यान मेळिल्लो वारसो नासून तो आमच्या भुरग्यांकडल्यान मेळिल्ले उपकाराचे रीण आसा. देखून आमी तांची आस तशी राखण करून फुडले पिळगे खातीर दिवंक जाय अशें राज्यपालांनी मुखार म्हळां. पर्तगाळ मठाच्या वाठारांत 1000 वर्सां पयली सावन आशिल्ल्या वडा रुखा विशींची मठाधीशांनी माहिती दिल्ल्याचे राज्यपालांनी आपले उलोवपात सांगले. गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून रमेश वस्कार हे सेगीत 3रे खेपे वेचून आयल्यात. मंडळाच्या सभागरांत निर्वाचन अधिकारी अवधूत शिरोडकर हांच्या मार्गदर्शनाखाला जाल्ले वेचणुकेंत 101 मतां मेळोवन वस्कार हे वेचून आयल्यात. उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल गांवस हांची जाल्यार खजिनदार म्हणून राजमोहन शेटये हांची दोघांची विरोधाविणे निवड जाल्या. कार्यवाह म्हणून सुयास बेळेकर महाजी प्रभुदेसाय जाल्यार वांगडी म्हणून दशरथ परब प्रकाश तळवणेकर विनोद नाईक दयाराम पाडलोस्कर किसान फडते आणि गुरुनाथ नाईक हे वेचून आयल्यात. ही कार्यकारिणी फुडल्या 3 वर्सां खातीरच्या सेवेखातीर वेचून काढल्या. सुदैवा दिल्ली एफसी पंगडाचेर 3-1 गोलान जैत मेळोवन गोंयच्या जम्पो स्पोर्ट्स क्लबान एआयएफएच्या आय लीग फुटबॉल सर्तींत सुवात मेळयल्या. ह्या जैतावरवी डॅम्पो स्पोर्ट्स क्लब आतां 2024-25 वर्साच्या फुटबॉल मोसमात खेळटना फुटबॉल मोगींक दिसतलो. काल पोरण्या गोंयच्या एला मैदानाचेर जाल्ल्या खेळांत डॅम्पो स्पोर्ट्स क्लबाच्या वतीन लक्ष्मणराव राणे राहुल पासवान आनी शुभम राऊत हांणी गोल मारले जाल्यार सुदैवा दिल्ली एफसी पंगडाचे वतीन रमेश छेत्रीन 1-0 गोल मारलो. डॅम्पो स्पोर्ट्स क्लबान 27 गुण मेळोवन दुसरी सुवात मेळयली. हे सर्तींत एससी बेंगळुरू पंगडान 33 गुण मेळयत वस्तादपण मेळयलां. ह्या जैतावरवी एससी बेंगळुरू आनी डॅम्पो स्पोर्ट्स क्लब आय लीग सर्तींत खेळपा खातीर पात्र थारल्यात. मजगतीं 2016 वर्सा गोंयच्या डॅम्पो स्पोर्ट्स क्लबान साळगांवकार क्लब आनी स्पोर्टींग क्लब दी गोवा आय लीगच्या गटांतल्यान खेळपाक न्हयकार दिल्लो. राज्य वेंचणूक आयोगाच्या वतीन पेडणेच्या संत सोयरोबानाथ आंबिये महाविद्यालयांत नाचाच्या सादरीकरणातल्यान मतदानाचे महत्व सांगून 100% मतदान करपाचो संदेश दिलो. उत्तर गोंय मतदान जनजागृती विभागाचे मुखेली नोडल अधिकारी डॉ जर्वासियो मेंडीस हांच्या मार्गदर्शनाखाला कार्यावळ निर्देशक केविन डिमेलो हांणी हे कार्यावळीचे दिग्दर्शन केल्ले. कार्यावळीत कला आणि संस्कृती खात्याचे कलाकार अनिल परब समीक्षा हांच्या सांगातात पणजीचे संगीत महाविद्यालय फार्मासी महाविद्यालय त्याचपरी कला आणि संस्कृती खात्याच्या कलाकारांनी वाटो घेतिल्लो. संसारीक पुस्तक दिसानिमतान फाल्यां पाटो पणजीच्या कृष्णदास श्यामा मध्यवर्ती ग्रंथालयांत खासा कार्यावळ जातली. फाटले सप्तकभर चालू आशिल्ल्या पुस्तक प्रदर्शनाचोय ह्या वेळार समारोप जातलो. फाल्यां 3:30 वरांचेर जावपी ह्या सुवाळ्याक महाकवी सुधाकर घायदनी मुखेल सोयरे म्हण हाजीर रावतले. मध्यवर्ती ग्रंथालयाच्या पयल्या माळ्यार जावपी ह्या सुवाळ्याक नामनेची लेखिका डॉ मंजुषा सावरकर कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप मध्यवर्ती ग्रंथालयाचे अभिरक्षक डॉ सुशांत तांडेल सहाय्यक राज्य ग्रंथपाल सुलक्षा कोळमुळे उपस्थित रावतली अशें ह्या विशींच्या खबरेंत म्हळां. ताळगांव पंचायती खातीर 68.79% शांतीकायेन मतदान जाले. मतमेजणी फाल्यां सोमारा जातली. पंचायतीच्या 11 प्रभागांमधल्या 4 प्रभागांतले उमेदवार विरोधाविणे वेचून आयिल्ल्यान 7 प्रभागां खातीर आयज मतदान जाले. आयज मतदान जावपी 7 प्रभागांत 14 उमेदवार रिंगणांत आशिल्ले. वेचणूक बॅलट पेपराचेर जाली. ताळगांव पंचायत 11 प्रभागांची आसून हातूंत ते 5 प्रभाग सामान्य वर्गा खातीर उक्ते आसात. प्रभाग 1 ओबीसी खातीर प्रभाग 5 अनुसूचित जमाती खातीर जाल्यार 3, 4, 6 आनी 9 प्रभाग बायलां खातीर राखून दवरल्यात. आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्यावयलो प्रचार नेट घेत आसा. भाजपाचो जाहीरनामो हो नवो आत्मनिर्भर आनी विकसीत भारत निर्माण करपाची हमी आसा अशें केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. फुडारांत जनरेटर इन्व्हर्टर बसोवपाक वीज खात्याकडल्यान परवानगी घेवप सक्तीचें आसा अशी शिटकावणी वीज खात्यान दिल्या. तरणाट्यांनी पर्यावरणाची जतनाय घेवन त्याची राखण करची असो उलो राज्यपालांनी मारला आनी सुदैवा दिल्ली एफसी पंगडाक हारोवन गोंयच्या जम्पो स्पोर्ट्स क्लबान आय लीग सर्तींत सुवात मेळयल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.